आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऐतिहासिक भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार वाटाघाटी पूर्ण. पुढील 5 वर्षात द्विपक्षीय व्यापार दुप्पट होणार. राज्याचे माजी मंत्री माणिकराव कोकटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. भारतीय जनता पार्टीच हा पहिल्या पसंतीचा पक्ष असल्याचं निवडणुकीत स्पष्ट झाल्याचं मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात प्रतिपादन. आणि विदर्भात थंडीची लाट, 8.4 अंश सेल्सिअससह नागपूर ठरले सर्वात शीत. आता सविस्तर बातम्या. ऐतिहासिक भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्तोफर लक्सन यांनी आज ही घोषणा केली. या संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी लक्सन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. हा करार द्विपक्षीय आर्थिक संबंध लक्षणीयरित्या दृढ करेल, बाजारपेठेत प्रवेश सुलभ करेल, गुंतवणुकीला चालना देईल आणि दोन्ही देशांमधलं सामरिक सहकार्य मजबूत करेल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मुक्त व्यापार करारामुळे मिळालेल्या मजबूत आणि विश्वासार्ह पायाच्या आधारावर दोन्ही पंतप्रधानांनी पुढील 5 वर्षात द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचा तसंच पुढील 15 वर्षात न्यूझीलंडकडून भारतात 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होण्याचा विश्वास व्यक्त केला. न्यूझीलंड बरोबरचा मुक्त व्यापार करार हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातल्या भारताच्या भूमिकेला पोषक ठरेल असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. विविध देशांबरोबर परस्परपूरक संबंध वेगानं दृढ होत असल्याचं या करारावरून दिसतं असं ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत म्हणाले.
This is the 7th free trade agreement, all of them with developed economies, with economies with significantly larger per capita incomes than India, demonstrating that we are expanding trade relations rapidly with countries who complement the Indian economy rather than compete with India.
भारताचं आंतरराष्ट्रीय व्यापारातलं वाढतं वर्चस्वही या करारामुळे स्पष्ट होत आहे असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय महिला आयोगानं तरुण संशोधकांसाठी शक्ती पाठ्यवृत्तीची घोषणा केली आहे. महिलांच्या प्रश्नांशी संबंधित धोरणांमध्ये सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीनं संशोधन करू इच्छिणाऱ्या 21 ते 30 वर्षे वयोगटातल्या भारतीय नागरिकांना ही पाठ्यवृत्ती दिली जाईल. ही पाठ्यवृत्ती 6 महिन्यांसाठी असून त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत आवेदन करता येईल असं आयोगानं म्हटलं आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्य बागची यांच्या पीठानं महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे. विधानसभेच्या सदस्यत्वाचा निर्णय येईपर्यंत ही स्थगिती राहणार असून कोकटे यांना कोणतेही लाभाचं पद स्वीकारण्यावर बंदी घालण्यात आल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. 1995 सहकारी गृहनिर्माण योजनेशी संबंधित फसवणुकी प्रकरणी कोकटे यांना दोषी मानून दंडाधिकाऱ्यांनी दिली 2 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा नाशिक सत्र न्यायालयानं गेल्या मंगळवारी कायम ठेवली होती. प्रथमदर्शनी पुराव्यावरून या प्रकरणात कोकटे यांचा सहभाग असल्याचं आढळल्यामुळे उच्च न्यायालयानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती द्यायला नकार दिला होता. चंद्रपुरात टाटा समूहाच्या सहकार्यानं उभारलेल्या अत्याधुनिक पंडित दीनदयाल कॅन्सर हॉस्पिटलचं आज लोकार्पण करण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते सुमारे 300 कोटी रुपये खर्चून मध्य भारतातील कर्करोगावर उपचार करणारे नवीन केंद्र सुरू झाले. भागवत यांनी सांगितलं की शिक्षण आणि आरोग्य सर्वांसाठी उपलब्ध असले पाहिजेत आणि ते लोकांच्या आवाक्यातील असावे असं ते म्हणाले. नागपुरातील सुविधांप्रमाणेच आता चंद्रपुरातही रुग्णालयाचं कर्करुग्णांवर उपचार होणार आहेत, ज्यामुळे देशातील रुग्णसेवेचे विकेंद्रीकरण साधले जाईल. पुण्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची वर्ध्याच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली असून वर्ध्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची नागपूरच्या नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नुकताच झालेल्या नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की भारतीय जनता पार्टीच हा क्रमांक 1 चा पक्ष आहे असं असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुख्यमंत्री शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी इथं नागपूर जिल्ह्यातील नवनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची भेट घेऊन त्यांच्या संवाद साधला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला ते संबोधित करत होते. या निवडणुकीमध्ये भाजपने 2017 नगरसेवकांची संख्या 1500 होती ती दुपटीने वाढवली असून या निवडणुकीत 3000 वर नगरसेवक भाजपमध्ये निवडून आले असं फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भाजपने एक अजून नवीन रेकॉर्ड तयार केलेला आहे, तो म्हणजे नगरसेवक निवडून आणण्याचा. मागच्या निवडणुकीमध्ये भाजपचे 2017 आपणच एक नंबर पक्ष होतो, पण आपले 1500 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी जवळपास 3000 वर नगरसेवक, दुपटीपेक्षा जास्त नगरसेवक हे भाजपचे निवडून आले आहेत. आणि 6 पक्ष, इतक्या आघाड्या, अपक्ष असं सगळं असताना एकूण नगरसेवकांच्या 48% एकट्या भाजपचे नगरसेवक महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहेत.
नागपूर जिल्ह्यात 27 नगराध्यक्ष हे भाजपचे असून या सर्व 27 शहरांना देखील आपण मॉडेल शहर म्हणून विकसित करणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखविला. नागपूर जिल्ह्यातील सावनेर रामटेक जिल्हा हा काँग्रेसमुक्त केला तर कामठी शहरात नगरपंचायत स्थापनापासून पहिल्यांदाच कमळ फुलले असे अनेक विक्रम या निवडणुकांनी केले असे देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूरच्या मुख्यमंत्री शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी इथं नागपूर जिल्ह्यातील नवनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची भेट घेतली. राज्यातील 288 नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत अत्यंत विपरीत परिस्थितीत काँग्रेस पक्षानं विचारधारेच्या ताकदीवर लढा दिला. कोणती आर्थिक रसद नसताना केवळ लोकशाही मूल्यांवर ठाम विश्वास ठेवून सत्ताधाऱ्यांच्या धनशक्तीविरुद्ध संघर्ष केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीच्या बळावर या निवडणुकीत काँग्रेसचे 41 नगराध्यक्ष आणि 1006 नगरसेवक राज्यातील मतदारांनी निवडून दिले. या निकालावरून पैशापेक्षा विश्वास मोठा असतो आणि सत्तेपेक्षा विचार महत्वाचा असतो हे पुन्हा दिसून आले असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असून 30 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाईल. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होईल. महानगरपालिकेच्या 38 प्रभागांतील 151 जागांसाठी ही निवडणूक होणार असून त्यापैकी 76 जागा महिलांसाठी राखीव आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी 31 डिसेंबरला, माघारीची अंतिम मुदत 2 जानेवारीला, तर अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्ह वाटप 3 जानेवारी रोजी होणार आहे. भंडारा नगर परिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 3 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उमेदवार करुणा राऊत यांचं नाव ईव्हीएमवर नसल्यानं मतमोजणीवेळी गोंधळ उडाला. या प्रकरणी निवडणूक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून 7 कर्मचाऱ्यांना निलंबित तर 2 अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली असून राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम असून आज नागपुरात 8.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. नागपूर जिल्हा विदर्भात सर्वात गार ठरला असून नागपूर पाठोपाठ वर्धा इथं 9.2, यवतमाळ इथं 9.6, तर भंडारा 9.7 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. उर्वरित जिल्ह्यांमध्ये तापमान 9 सेल्सिअस ते 12 अंश सेल्सिअस दरम्यान होतं. विशाखापट्टणम इथं श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात स्मृती मानधनानं पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करून नवा विक्रम केला. केवळ 3227 चेंडूत हा टप्पा गाठत ती ही कामगिरी करणारी पहिली भारतीय फलंदाज ठरली असून न्यूझीलंडच्या सुझी बेट्सचा वेगवान 4000 धावांचा विक्रमही तिने मोडला. 25 धावा बाद होईपर्यंत स्मृतीच्या एकूण T20 धावा 4006 झाल्यात. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऐतिहासिक भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार वाटाघाटी पूर्ण. पुढील 5 द्विपक्षीय व्यापार दुप्पट होणार. राज्याचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. भारतीय जनता पार्टीचं हा पहिल्या पसंतीचा पक्ष असल्याचं निवडणुकीत स्पष्ट झाल्याचं मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरात प्रतिपादन. आणि विदर्भात थंडीची लाट 8.4 सेल्सिअससह नागपूर ठरले सर्वात शीतळ. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळा 6:15 विविध भारतीय प्रसारित होईल. नमस्कार.